मला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंदीच्या नाताला मी साकड घालीन बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग पुनिवेची मी नियमान गवारी ती करीन अग पुनिवेची मी नियमान गवारी ती करीन बाई बाई वारी ती करीन अन घरा दाराला सुख येऊ दे नाताला सांगीन अग घरा दाराला सुख येऊ दे नाताला सांगीन अन घरा दाराला सुख येऊ दे नाताला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग ऐतवारचा देवाचा मी उपास धरीन अग ऐतवारचा देवाचा मी उपास धरीन बाय बाय उपास धरीन अन पोरा सोरांची सिद्ध नाथ करील राखन अन पोरा सोरांची सिद्ध नाथ करील राखन अन पोरा सोरांची सिद्ध नाथ करील राखन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग नाताचा अग देवारा मी रोज पूजीन अग नाताचा अग देवारा मी रोज पूजीन बाई बाई रोज पूजीन अन गुरा डोरान गोठा भरू दे नाताला सांगीन अन गुरा डोरान गोठा भरू दे नाताला सांगीन गुरा डोरान गोठा भरू दे नाताला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन पोशाखान नाथाला नटवीन अग भरदरीच्या पोशाखान नाथाला नटवीन बाई बाई देवाला नटवीन अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अन काम धंद्यात यश मागीन पदर पसरून अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाताला मी साकड घालीन अग हार फुलाच्या माळा करून नाथाला घालीन अग हार फुलाच्या माळा करून नाथाला घालीन माझ्या देवाला घालीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अन शेती वाडी भरपूर पिकू दे देवाला सांगीन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन अग बिगिन लई गाईन मी देवाला जाईन बाई बाई देवाला जाईन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन जो गाईच्या राजाला मी साकड घालीन अन खरसुंडीच्या नाथाला मी साकड घालीन. अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण, अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण, अनश्रद्धा ठेवून पूजा करतो भक्त अरुण. अगदी गिन लई गाईन मी देवाला जाईन, अगदी गिन लई गाईन मी देवाला जाईन, बाय बाय देवाला जाईन. अन जो गाईच्या राजाला मी साकड गाडीन, अन खरसुंडीच्या नाताला मी साकड गाडीन, अन जो गाईच्या राजाला.